नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. अहमदाबाद विमान अपघाताच्या मलब्यातून ब्लॅक बॉक्स सापडला. यापुढे बोईंगच्या प्रत्येक विमानाची प्रत्येक उड्डाणापूर्वी चाचणी बंधनकारक. पंतप्रधानांकडून अपघातातल्या जखमींची विचारपूस. ओळख पटलेले मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द. आगामी काळात हरित ऊर्जा विकासावर भर देण्याची आवश्यकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. शासकीय अनुदान वाटपात अपहार प्रकरणी जालना जिल्ह्यात 10 तलाठी निलंबित. लातूर जिल्ह्यात घोड्यांमध्ये ग्लँडर्स या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव. आणि जालना मुंबई वंदे भारत रेल्वेचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यास रेल्वे मंत्रालयाची मान्यता. आता सविस्तर बातम्या. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या मलब्यातून विमानाचा ब्लॅक बॉक्स, डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर तसंच डिजिटल ऑडिओ रेकॉर्डर सापडला आहे. या अपघाताच्या चौकशीसाठी न्यायवैद्यकीय तज्ज्ञांचं पथकही घटनास्थळी दाखल झालं असून अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाचं तपास पथकही या अपघाताच्या चौकशीसाठी भारतात दाखल होणार आहे. या अपघातानंतर नागरी उड्डाण महासंचालनालयानं JNX इंजिन असलेल्या बोईंग ड्रीमलायनर प्रत्येक विमानाची प्रत्येक उड्डाणापूर्वी चाचणी करणं बंधनकारक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अहमदाबाद इथं घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली तसंच या अपघातात जखमी झालेल्यांची सरकारी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावलेले प्रवासी रमेश विश्वासकुमार यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला. रमेश यांनी आपला अनुभव या शब्दात कथन केला.
और मेरे नजरों के सब सामने हुआ था, खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से जिंदा बाहर निकला, क्योंकि थोड़ा टाइम के लिए तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ. लेकिन जब मेरी आंख खुल के मैं देखा ना तो मुझे लगा मैं जिंदा हूँ. तो मैंने ट्राई किया, जब मेरी सीट थे वो मेरे बेल्ट निकाला मैंने, वो ट्राई किया जहां से निकल सकते वहां से मैं निकल गया वहां से.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांची पंतप्रधानांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. दरम्यान या अपघातस्थळाच्या परिसरातल्या अनेक रहिवाशांचा शोध अद्याप सुरू आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांची DNAच्या मदतीनं ओळख पटवण्याचं काम सुरू असून आतापर्यंत ओळख पटलेले 7 मृतदेह त्यांच्या कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. या अपघातात वैद्यकीय अभ्यासक्रमाचे 4 विद्यार्थी तसंच एका डॉक्टरांच्या पत्नीचा मृत्यू झाला. 45 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सध्या 32 जणांवर उपचार सुरू असून काही रुग्ण वगळता अन्य सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर राकेश जोशी यांनी दिली. ते म्हणाले,
पूरे आरोग्य विभाग ने और सिविल हॉस्पिटल ने सारे डॉक्टर ने मिलकर वो इमरजेंसी सिचुएशन को हैंडल किया. करीबन 60 लोग आए थे उस टाइम पे, जिसमें से काफी लोग ओपीडी बेस पे जिनको थोड़ी बहुत इंजरी थी उनको डिस्चार्ज कर दिया गया. अभी फिलहाल अगर आज हम देखेंगे तो हमारे पास 32 पेशेंट यहाँ पर एडमिटेड हॉस्पिटल के अंदर. हमारे पास उसमें मेडिकल स्टूडेंट भी है, आसपास के लोग वाले भी है, और अगर उसमें देखा जाए तो लोग जो हेल्प करने आए थे वो भी है. जो प्लेन में नहीं सवार थे ऐसे लोगों को जो इंजरी हुई, और सिविल हॉस्पिटल सबसे नजदीक और ये सरकार की सबसे बड़ी व्यवस्था है जिसमें लोगों को इमीडिएटली सारवार दी गई.
आगामी काळात हरित ऊर्जा विकासावर भर देण्याची आवश्यकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ते काल मुंबईत आढावा बैठकीत बोलत होते. ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या. नागपुरात सुमारे 8,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. राज्यात सर्व नदी किनारी पूर नियंत्रणाच्या उपाययोजना करून पूर रेषेबाबतची मार्गदर्शक तत्व पुन्हा निश्चित करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ते काल याबाबतच्या बैठकीत बोलत होते. शीख धर्मियांचे 9वे गुरु तेग बहादूर सिंग यांचा 350वा हौतात्म्य दिन आणि 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या गुरुता गद्दी कार्यक्रमाचं आयोजन राज्यात नांदेड, नागपूर आणि मुंबई या ठिकाणी करण्यात येणार आहे. यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. हा कार्यक्रम नांदेड इथं 15 आणि 16 नोव्हेंबरला होणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात सर्व कामं विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. पापळकर यांनी काल या कामाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. या पाणी पुरवठा योजनेच्या सर्व तांत्रिक पूर्तता करून ती येत्या ऑक्टोबर अखेरीस कार्यान्वित करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यात शासकीय अनुदान वाटपात सुमारे 35 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी 10 तलाठ्यांना निलंबित करण्यात आलं. 2022-24 या कालावधीत अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या 57 तलाठ्यांनी अनुदान वाटपाच्या याद्यांमध्ये अफरातफर केल्याचं चौकशी अहवालातून समोर आलं आहे. इतर तलाठ्यांकडून खुलासे मागवून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यात धर्मापुरी तांडा इथं स्थानिक गुन्हे शाखेनं 9 लाखांहून जास्त रुपयांचा 182 किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात घोड्यांमध्ये ग्लँडर्स या अत्यंत संसर्गजन्य आणि मानवांमध्येही पसरणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे. संसर्ग झालेल्या एका घोड्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शास्त्रशुद्ध पद्धतीनं दयामरण देण्यात आलं. आणखी 4 घोड्यांना संसर्ग झाल्याचा संशय आहे. यावर जिल्हा प्रशासनानं तातडीनं अंमलबजावणी सुरू केली आहे. बाधित क्षेत्राच्या 5 किलोमीटर परिसरातील सर्व घोड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जात आहेत. जालना मुंबई वंदे भारत रेल्वेचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यास रेल्वे मंत्रालयानं मान्यता दिली आहे. त्यानुसार ही गाडी आता नांदेडहून दररोज पहाटे 5 वाजता, परभणीहून 5:40, जालना 7:20 तर छत्रपती संभाजीनगरहून सकाळी 8:15 सुटेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबईहून दुपारी 1:10 निघून सायंकाळी 7:05 छत्रपती संभाजीनगर, 8:05 जालना, 9:45 परभणी तर रात्री 10:50 नांदेडला पोहोचणार आहे. जागतिक योग दिन येत्या 21 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आकाशवाणी दररोज आपल्या श्रोत्यांसाठी एका आसनाविषयी माहिती देत आहे. आज आपण योग शिक्षक डॉ प्रशांत देशमुख यांनी दिलेली भुजंगासनाविषयीची माहिती जाणून घेऊया.
ज्यांना पोटाचा त्रास तसेच हर्नियाचा आजार आहे त्यांनी हे आसन करू नये. पोटावर झोपल्यावर सावकाश दोन्ही हात कोपरात वाकून दोन्ही हातांचे तळवे दोन्ही खांद्याखाली घ्यावेत. सावकाश हातांचा आधार घेत हनुवटी छाती व नाभीपर्यंतचा भाग वर उचलावा. कमरेपासून खालील भाग दोन्ही पाय सरळ जमिनीशी चिटकून ठेवावेत. मान वरती उचलावी व दृष्टी वरती आकाशाकडे किंवा छताकडे ठेवावी. संथ श्वसन चालू ठेवावे. काही कालावधी या स्थितीमध्ये थांबून सावकाश पोट छाती हनुवटी जमिनीला टेकवावी व हात सरळ करावेत. या आसनामुळे पाठीचे मनके म्हणजेच मेरुदंड लवचिक व मजबूत होतो.
परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर काल योग शिबिर घेण्यात आलं. परिसरातून काल योग जनजागरण फेरीही काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या बाळापूर ग्रामपंचायतीनं वन नेशन वन इलेक्शनचा ठराव एकमतानं संमत केला आहे. सरपंच नीता सुनील गिरे यांनी याबाबत माहिती देत इतर ग्रामपंचायतींनीही याबाबत ठराव घेण्याचं आवाहन केलं. असा ठराव घेणारी बाळापूर ही देशातली पहिलीच ग्रामपंचायत असल्याचा दावाही सरपंच गिरे यांनी केला आहे.
आमच्या ग्रामपंचायतीने ऐतिहासिक ठराव घेतले आहेत. विशेषतः वन नेशन वन इलेक्शनचा ठराव घेणारी आमची ग्रामपंचायत देशातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याचा माझा दावा असून या ग्रामसभेत घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेणार आहेत.
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यात सीमावर्ती करखेली गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना सुरू झाली आहे. या योजनेतून सुमारे 8,000 लोकसंख्येला दररोज शुद्ध पेयजल पुरवठा होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं शेंद्रा बिडकीन वळण रस्त्याचा सुधारित प्रस्ताव सादर करावा असे निर्देश राज्यमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. ते काल या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. आगामी काळात उद्योग व्यवसायांचा संभाव्य विस्तार पाहता हे निर्देश देण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. लातूर शहर महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून मानसी मीना यांनी काल पदभार स्वीकारला. लातूर महापालिकेचा लौकिक वृद्धिंगत करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वजण मिळून काम करू असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. जर्मनीच्या म्युनिच इथं झालेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सुरुची सिंह हिनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत सुरुचीनं सलग 3रा सुवर्णवेध घेतला. जालना तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल बहुतांश भागात पाऊस झाला. जालना जिल्ह्यात सलग 3 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीसह पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अहमदाबाद विमान अपघाताच्या मलब्यातून ब्लॅक बॉक्स सापडला. यापुढे बोईंगच्या प्रत्येक विमानाची प्रत्येक उड्डाणापूर्वी चाचणी बंधनकारक. पंतप्रधानांकडून अपघातातल्या जखमींची विचारपूस. ओळख पटलेले मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द. शासकीय अनुदान वाटपात अपहार प्रकरणी जालना जिल्ह्यात 10 तलाठी निलंबित. आणि जालना मुंबई वंदे भारत रेल्वेचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यास रेल्वे मंत्रालयाची मान्यता। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।